नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्याचा आर्थिक वर्ष 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर झाला. सलग पाचव्या वर्षीही राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील असा अंदाज असून चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधानसभेत सादर करणार आहेत. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कायमस्वरूपी कार्डिओलॉजिस्टची नेमणूक करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासंदर्भातल्या विशेष चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून देणं तसंच उपचार सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात आरोग्य सेवा अधिक सक्षम करून आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी या रुग्णालयासाठी 102 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. लवकरच या ठिकाणी सुसज्ज असं रुग्णालय उभारलं जाईल असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या बंद संदर्भात सर्व संबंधित संघटनांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न असून वाहतूकदारांनी संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. वाहतूकदार संघटनांनी ई चलान बंद करण्याची मागणी करत बंदचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ई चलान प्रणालीचा उद्देश सरकारचं उत्पन्न वाढवणं हा नाही तर वाहतूक विषयक नियमांचं काटेकोर पालन सुनिश्चित करणं असून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं ही व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आज 11व्या रायसिना संवादाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बीज भाषण करणार आहेत. हिंद प्रशांत रणनीती, उद्योन्मुख तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि ग्लोबल साऊथची भूमिका यासारख्या विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहाचं सदस्य होण्याची आपली इच्छा होती असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 2 दशकांहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. बिहारमध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आपलं पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल असंही नितीश कुमार म्हणाले. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 37 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या अर्जाची छाननी होणार असून 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. गरज भासल्यास 16 मार्चला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं भारत म्यानमार सीमेजवळून 36 किलोग्रामपेक्षा अधिक मेथॅम्फेटामाइन आणि सुमारे 1 किलो हेरॉइन जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांची अंदाजी किंमत सुमारे 31 कोटी रुपये आहे. या प्रकरणी म्यानमारच्या एका नागरिकासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला आज पहाटेपासून देहूनगरीमध्ये सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहूनगर पंचायतीनं भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातल्या नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी आज संत श्री तुकाराम महाराज बिदेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर राम महाराज नांदगावकर यांचा कीर्तन सोहळा झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर फुलांची उधळण करण्यात आली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आज भारताच्या लक्ष्य सेनचा दुसऱ्या फेरीतला सामना हाँगकाँगच्या अंगुस एल के सोबत होणार आहे. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा सामना हाँगकाँगच्या जोडीसोबत होणार आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी विजेतेपदासाठी न्यूझीलंड सोबत खेळणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.